सुप्त जात माझा ठाई, कल्पिते तरी आभासे काही, निर्विकल्पी तरी नाही तेथ मीची मी आघवे। म्हणून नाही आणि असे हे कल्पनेचे नि सौरसे, जे कल्पना लोपे भ्रंशे आणि कल्पने सवे होय, तेची कल्पिते मुद्दल जाये, ते ऐसे नाही हे के आहे, म्हणून पुढती तूप आहे हा ऐश्वर्य योगू। ऐसे या प्रतीती बोध सागरी, तू आपण या ते कल्लोळू एक करी, मग जव पाहसी चराचरी, तव तूची आहासी। या जाणणे याचा चेवो, तुझ आला म्हणती देवो, तरी आता द्वैत स्वप्न वावो झाले की ना, तरी पुढती जरी विपाये, बुद्धीसी कल्पनेची झोपये, ती अभेद बोधू जाये जई स्वप्नी पडिजे। म्हणून ये निद्रेची वाट मोडे, निखिल उद्बोधाचेची आपण पे घडे, ऐसे वर्म जे आहे फुडे ते दावो आता, तरी धनुर्धरा धैर्या, निके अवधान देई बा धनंजया, पै सर्व भूताते माया करी हरिगा। वंदे गुरुणां चरणारविंदे, संदर्शित स्वात्मसुखावबोधे, जनस्य ये जांगलिकायमाने, संसार हाला हलमोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपण श्रवण कीर्तन विष्णोः स्मरण अशा प्रकारे तीन नवविधा भक्ती पाहिल्या आणि पादसेवन अर्चन वंदन आणि दास्य हा भक्तीचा प्रकार एकत्रित रीतीने आपण पाहायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामध्ये मूळ संकल्पनेच्या प्रमाणे पादसेवन अर्चन वंदन आणि दास्य या भक्ती काय आहेत हे आपण प्रथम पाहणार आहोत। त्याच्यामध्ये दास्य भक्ती आज आपल्याला पाहिजे आहे। सर्व भक्तींचा मूळ पाया श्रवण हा आहे। श्रवणापासून हळूहळू भक्तीची भावना वाढीला लागायला सुरुवात होते। जर श्रवणच नसेल तर भक्तीला सुरुवात नाही, तर परमार्थाला सुरुवात नाही। श्रवण आणि एकचित्तानी झालेलं श्रवण, आपल्या स्वतःला बदलण्यासाठी म्हणून झालेलं श्रवण, एकले अवधान दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे असं घडतं। सर्व सुख म्हणजे आत्मसुख देण्याला श्रवण समर्थ राहतं. या श्रवणातूनच प्रतिपाद्य विषयाचा खूप वेध जेव्हा लागतो त्याच्या खेरीज दुसरं काही सुचेन असं होतं. याच प्रकारचं जीवन आपल्याला जगायचं आहे असा पक्का निश्चय साधकाच्या अंतर्यामी तयार होतो. त्याच्यातून कीर्तन भक्तीचा उदय होतो. छंद म्हणून केलेलं कीर्तन निराळं, छंद म्हणून ऐकलेलं कीर्तन निराळं, पण भक्ती म्हणून जो कीर्तनाचा प्रकार आहे तो भक्ती म्हणून कीर्तनाचा प्रकार जे जे ऐकलेलं आहे तर ते हृदयात मावत नाही म्हणून सांगावं असं वाटणं, त्याची स्तुती करणं, सवन करणं, अशा प्रकारे सहजच कीर्तन भक्ती निर्माण होते. त्या कीर्तन भक्तीमध्ये रूपवर्णन, गुणवर्णन, चरित्र वर्णन, तत्व वर्णन, अशा प्रकारे कीर्तन भक्ती व्हायला सुरुवात होते. आणि या कीर्तन भक्तीचा परिपाक म्हणून खूप मोठं वर्णन जिथं केलं जात होतं परमात्म्याचं, सद्गुरूंचं, त्या ठिकाणी थोडक्या शब्दांमध्ये, एखाद्या शब्दामध्ये, दोन शब्दांमध्ये, तीन शब्दांमध्ये, असं नामस्मरणाच्या अंगानी तोच सगळा भाव, कीर्तनाचाच भाव, पण थोडक्या शब्दात प्रगट व्हायला लागतो. नामस्मरणामध्ये नामाच्या स्मरणाबरोबर तत्वाचं स्मरण आहे, नामाच्या स्मरणाबरोबर रूपाचं स्मरण देखील आहे, नामाच्या स्मरणाबरोबर गुणांचं स्मरण देखील आहे, नामाच्या स्मरणाबरोबर चरित्र स्मरण देखील आहे, नामाच्या स्मरणाबरोबर आत्मस्वरूपाचं स्मरण आहे. अशा प्रकारे भक्ती सखोल होत जाते. श्रवणापासून सुरू केलेली झालेली आणि कीर्तनापासून अजून पुढे गेलेली अशी ही भक्ती विष्णू हो स्मरण या ठिकाणी खूप अंतरंग स्वरूप धारण करते. अशी अंतरंगता भक्तीला आल्यानंतर त्याचा कायम अनुभव घ्यावा या स्थितीचा, अशी जेव्हा प्रेरणा निर्माण होते तेव्हा पादसेवन भक्ती, पादसेवन तेची जाणावे काया वाचा मनोभावे, सद्गुरूंचे पाय सेवावे सद्गती कारणे. आणि सद्गुरूंचे पाय म्हणजे आपण दासबोधात पाहिलं, मार्ग होये परी अंतरिक्ष जेथे सर्व ही पूर्व पक्ष, आत्मा ठाईचा अलक्ष लक्षवेना. असा अलक्ष आत्मा तो ध्यानाने लक्षित करणं आणि सद्गुरूंच्या पादपद्मी म्हणजे सद्गुरूंची जी मूळ स्थिती आहे त्या स्थितीशी एकरूपता साधणं, अशी पादसेवन भक्ती साधकाच्या जीवनामध्ये उतरते. हे पादसेवन म्हणजे अंतरंगता. ही भक्तीच्या प्रकारामध्ये निश्चितच असायला हवी. कारण जर अंतरंगता नसेल, अपरोक्ष अनुभूती नसेल, अनुभव नसेल, देह मन बुद्धीला काही काळ बाजूला सारता येऊन परमात्म्याशी अथवा सद्गुरूंच्या स्वरूपाशी एकरूपता अनुभवण्याची कला नसेल तर पूर्ण समाधान होत नाही. म्हणून हे जे विष्णू हो स्मरण आहे त्याच्या पाठोपाठ तो वारंवार एकांतामध्ये नित्यशः सद्गुरु पादपद्मी म्हणजे सद्गुरूंचा जो बोध आहे त्या बोधाशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न करतो. आणि पादसेवन भक्तीचं तसंच लक्षण समर्थांनी वर्णन केलेलं आहे. अशा एकरूपतेच्या पाठोपाठ एकांतात केलेली जी साधना आहे, एकट्यानी जी केलेली साधना आहे, त्या साधनेच्या बरोबरीने जेव्हा व्यवहार करतो तेव्हा व्यवहारातल्या अनेक कर्मांमध्ये काही कर्म अशी नेमतो की ज्या कर्मांच्या वेळेला देहाला देखील उपासनेचं वळण लागेल, त्याला अर्चन भक्ती असं म्हटलेलं आहे शास्त्रोक्त विधानाने. सद्गुरूंची पूजा करणं अथवा परमेश्वराची पूजा करणं ही अर्चन भक्ती आहे. शास्त्रोक्त विधानाने जशी अर्चन भक्ती संभवते तशी मानस पूजेने देखील अर्चन भक्ती संभवते असं समर्थ म्हणतात. पादसेवनाचा उद्देश एकरूपता आहे, अर्चनाचा उद्देश नम्रता असा आहे, झिजणं असा आहे. प्रत्यक्षत देहाला देखील सेवेचं वळण लावणं असं आहे. परमार्थ हा केवळ तात्विक होऊ नये, ध्यानापुरता होऊ नये, तुमच्या इंद्रियांमध्येही तो उतरला पाहिजे. याचं वळण जसं कर्माच्या ठिकाणी आहे तसं पूजेच्या ठिकाणी थेट भावानी आहे. म्हणून अर्चन भक्ती ही एक महत्वाची भक्ती सांगितलेली आहे. त्या अर्चन भक्तीच्या बरोबरीनी वंदन भक्ती आहे. कारण अर्चन जरी झालं तरी देखील एक ठराविक वेळ देवाच्या समोर बसून ती गोष्ट केली जाते, ती गोष्ट केली जाईल. अर्चनाच्या नंतर अजून व्यापक भाव निर्माण होणं आणि त्या व्यापक भावानी अनेक ठिकाणी गुरुतत्व पाहणं आणि त्या त्या ठिकाणी सद्गुरूंना वंदन करणं, नमन करणं, असं वंदन भक्ती सांगितलेली आहे, नमस्कार भक्ती सांगितलेली आहे. हा जो नमस्कार आहे हा नमस्कार आपण मागच्या वेळेला पाहिला, पण मी एवढं सांगण्याचं कारण असं की आपण 3 आठवड्यांनी इथं जमतो आहोत म्हणून हे मी परत एकदा तुम्हाला सांगितलं. मागच्या रविवारी पनवेलला साधना शिबिर होतं आणि त्याच्या मागच्या रविवारी 3 तासाचं ध्यान होतं, त्यामुळं आपल्या या नेहमीच्या प्रवचन सेवेमध्ये 2 रविवार गेल्यामुळं परत एकदा थोडंसं स्मरण मी तुम्हाला करून देतो आहे. नमस्कार असं दर्शवतो की माझ्यापेक्षा तू आदरणीय, वंदनीय, श्रेष्ठ असा आहेस. आपल्या स्वतःला कमीपणा घेऊन दुसऱ्याला संपूर्ण महत्व देणं ही गोष्ट नमस्कार भक्तीमध्ये होते. नमस्कार आपण ज्याला करतो त्याचं दुर्लभ प्रेम नमस्कार करणाऱ्याला लाभतं. नमस्काराचा देखील अधिकारी आहे, कारण नमस्काराचा दुहेरी परिणाम होत असतो, नमस्कार करणाऱ्याचा आणि नमस्कार घेणाऱ्याचा. असे दुहेरी परिणाम होत असल्यामुळं सरसगट सर्वांना नमस्कार करता येणार नाही. ज्या न्यायानी सद्गुरूंना नमस्कार करतो त्या न्यायानी सरसगट सर्वांना नमस्कार नाही. साष्टांग नमनास अधिकारू, तो म्हणजे परमेश्वर आणि सद्गुरू असं समर्थ सांगतात. बाकीच्यांनाही नमस्कार करावा, जे संत आहेत, सज्जन आहेत, श्रेष्ठ आहेत, गुणवंत आहेत, त्या सर्वांना नमस्कार करावा, कारण नमस्कारांनी प्रीती निर्माण होते. पण सद्गुरूंना केलेल्या नमस्कारांनी सद्गुरूंचा जो व्यापक परमात्मा भाव आहे तो व्यापक परमात्मा भाव आचरणाने शिष्य आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न करणं हा नमस्कारामध्ये अभिप्रेत असा भाव आहे. आणि ही नमस्कार भक्ती किंवा वंदन भक्ती ही पादसेवन, अर्चन आणि वंदन या सर्वांचं प्रतिनिधित्व करते, पादसेवनाचंही प्रतिनिधित्व करते, अर्चनाचंही प्रतिनिधित्व करते. आणि तसंच अजून सूक्ष्म व्यापक भाव धरून अनेक ठिकाणी सद्गुरु तत्व पाहून मनोमन त्या ठिकाणी नमस्कार करते. नमस्काराला उपचार सामग्री काही लागत नाही, उपकरण सामग्री लागत नाही, नमस्कारासारखं सोपं काही नाही, पण नमस्कारच सर्वात अवघड आहे. कारण नमस्कार म्हणजे अहंता नमणं असं आहे. अहंता जर नमायची असेल तर ती इतकी सोपी आणि साधी गोष्ट नाही. म्हणून नमस्कार घेण्याचा अधिकार त्याला आहे की नमस्कार घेत असताना ज्याच्या मनामध्ये अहंता निर्माण होत नाही आणि नमस्कार करण्याचा अधिकारी प्रत्येक व्यक्ती आहे. नमस्कार घेणारा घेत असताना परमात्मा भावात असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या मनामध्ये विकार, स्त्री पुरुष भाव भेद, गरीब श्रीमंत भेद भाव, महत्वाची व्यक्ती, आपलं काम ज्याच्यापाशी आहे अशी व्यक्ती आणि काही काम नाही अशी व्यक्ती, अशा प्रकारचे कोणतेही व्यावहारिक भाव ज्याच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतात तो नमस्काराचा अधिकारी नाही. जर कठीणपणा नमस्कारातला ओलांडता आला तो कठीणपणा म्हणजे अहंता. तर नमस्कार करणाऱ्यावर सद्गुरु कृपा करतात. समर्थ म्हणतात की साधक भावे नमस्कार झाली त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. अशा प्रकारे नमन भक्तीचं वर्णन केल्यानंतर मग दास्य भक्ती नवविधा भक्तीच्या पुढची भक्ती आहे. आपली अजून दोन प्रवचनं होणार नाहीत पुढच्या दोन रविवारी. याचं कारण पुढच्या रविवारी स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ, श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ या मंडळांचा वर्धापन दिन उत्सव आपण साजरा करणार आहोत एसपी कॉलेजमध्ये. त्यामुळे सकाळचं प्रवचन आपलं होणार नाही. तो मोठा वार्षिक उत्सव आपला होणार आहे. आपण सर्वांनी यायचं आहे, आपल्या इष्टमित्रांसहित यायचं आहे. आणि हा मोठा कार्यक्रम झाल्यानंतर आपण आपलं पुढचं केंद्र हे 8 दिवस बंद ठेवतो. त्यामुळे त्याच्या पुढच्या रविवारी देखील प्रवचन होणार नाही. म्हणून जशी 2 रविवारची गॅप आणि हे प्रवचन झालं तसं अजून पुढे 2 रविवार जाणार आहेत आणि मग पुढचं प्रवचन होणार आहे. अतिशय अंतरंगतेनी, काया वाचा मनोभावानी सद्गुरूंचं पाद सेवन म्हणजे काया वाचा आणि मन याची भावनाच नाहीशी होऊन सद्गुरु स्वरूपाशी एकरूपता असं पाद सेवन, तसं बाह्य शास्त्रोक्त पूजा विधान आणि नमन नम्रता याची देहबुद्धीला, देह मन बुद्धीला लावलेली सवय यांनी पादसेवन अर्चन आणि वंदन अशी भक्ती हळूहळू साध्य होते. या पादसेवन अर्चन आणि वंदन या भक्तीमध्ये अंतरंगता भरून राहिलेली आहे. पादसेवनामध्ये एकरूपता आहे, सद्गुरूंच्या स्वरूपाशी एकरूपता आहे. अर्चन भक्तीमध्ये इंद्रियांना, मनाला, बुद्धीला एका ठिकाणी बसवून पूजा करण्याचं वळण लावणं आहे. आणि वंदन भक्तीमध्ये सद्गुरूंना नमस्कार आणि सद्गुरु स्वरूप अशा विश्वाच्या ठिकाणी अत्यंत नम्र भाव अशी अंतरंगता या तीनही भक्तींच्या ठिकाणी आहे. पादसेवन भक्ती ही अंतरंगी एकरूपता सुचवते, तर अर्चन आणि वंदन भक्ती बाह्य प्रगटीकरणाच्या रूपाने इंद्रियांच्या प्रगटीकरणाच्या रूपाने अशी स्पष्ट होते। यांच्यामध्ये अंतरंगता आहे पण बाह्य प्रगटीकरणाची वर्तनाची अपेक्षा अर्चन आणि वंदन भक्तीमध्ये आहे। जसं मानस पूजा ही श्रेष्ठ पूजा आहे पण जेव्हा जमेल तेव्हा देहाच्या अंगांनी देखील इंद्रियांनी देखील हातांनी पूजा करणं ही गरजेची गोष्ट आहे। वंदन हे मनोमन आहे पण जेव्हा शक्य असेल तेव्हा प्रत्यक्ष वंदन त्याचं बाह्य प्रगटीकरण ही एक महत्वाची गोष्ट आहे। अशा प्रकारचं अर्चन आणि वंदन करत असताना त्याच्या पुढे एकच भाव संभवतो तो म्हणजे दास्य। पूजा ही सोपी नाही आणि प्रत्यक्षत जिवंत असलेल्या व्यक्तीची पूजा तर फारच अवघड आहे, त्याला नमस्कार देखील अवघड आहे आणि त्याला पूजा देखील अवघड आहे। जेव्हा प्रथम कोणी कोणाला नमस्कार करतो आणि ते दुसरी व्यक्ती पाहते ज्याला नमस्कार देखील पाहण्याची सवय नाही तेव्हा ते त्याला जरा चमत्कारिकच वाटतं। माणूस माणसाला नमस्कार करतो ही गोष्ट जरा चमत्कारिक वाटते, पूजा तर फारच दूरची गोष्ट आहे। कोणी कधी कोणाची पाद्य पूजा पाहिली तर त्याला धक्का बसेल की अशा प्रकारे पूजा केली जाते। पण जो भक्त आहे तो भक्त एका विशिष्ट उद्देशाने आणि तसाच भारून प्रेरित होऊन या सगळ्या गोष्टी करत असतो, याच्यातून त्याचा आंतरिक विकास देखील होत असतो। पण अशा प्रकारे नमल्यामुळं लवून गेल्यामुळं जर काही होत असेल तर प्रत्येक नमस्कारानंतर दास्यभाव निर्माण व्हायला सुरुवात होते, त्याच्याही नकळत। दास्यभाव हा स्वाभाविक आहे, जर मनोभावे नमस्कार करण्याची सवय असेल तर त्याच्यातून निष्पन्न होण्याची स्वाभाविक गोष्ट म्हणजे दास्यभक्ती आहे। असं होऊ शकत नाही की खूप मनोभावे नमस्कार करतो आहे आणि दास कधीच झाला नाही, असं होऊ शकत नाही। जसं श्रवणातून कीर्तन, कीर्तनातून नामस्मरण, नामस्मरणातून प्रत्यक्ष अनुभवासाठी ध्यान पादसेवन, तसंच बाह्य इंद्रियांना वळण म्हणून अर्चन, त्याच्याही पुढे जाऊन वंदन, तसं या सगळ्याचा स्वाभाविक एकत्रित परिणाम म्हणून दास्य हा भाव अंतःकरणामध्ये निर्माण होणं ही अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे, भक्ताच्या दृष्टीने अतिशय नैसर्गिक। बाह्य प्रगटीकरणामध्ये आणि बाह्य प्रगटीकरणाला मनुष्य बऱ्याचदा टाळतो। स्वामीजींकडे येणारे एक गृहस्थ खूपच निष्ठेने येणारे, एकदा कुठं बाहेर त्यांची भेट झाली आणि त्या गृहस्थांनी विचारलं की तुम्ही एकमेकांना कसं ओळखता, तर त्यांनी जरा विचार केला आणि ते म्हणाले की मी जातो ना ते डिस्कोर्सेस असतात बाळासाहेबांचे, ते एरवी स्वामी म्हणत असत, प्रवचनाला जातो असं म्हणत असत, पण तिथं त्यांना सांगणं संकोचाचं होऊन गेलं असं माझ्या लक्षात आलं की ते बाळासाहेब वाकडे म्हणून आहेत ना त्यांच्याकडे आम्ही जातो, तर तेच म्हणले हो ते स्वामी का, हो त्यांच्याकडंच बाळासाहेबांकडं, तर तिथं हा येतो असं ते म्हणाले। म्हणजे असं तुम्ही समजू नका की बाह्य प्रगटीकरण हे फार सोपं आहे। बऱ्याच वेळेला परमार्थी मनुष्य आम्ही कशात मागं नाही असं सरसकट बाहेर दाखवण्याच्या नादामध्ये बाह्य प्रगटीकरणाच्या बाबत खूप संकोची असतो, अतिसंकोची असतो, तो एक वेगळा विषय आहे की बाह्य प्रगटीकरण कसं असावं, काय असावं, किती प्रमाणात असावं. पण अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, आत जर काही एक संकोच असेल तर बाह्य प्रगटीकरणाच्या वेळेला कुठेतरी ओढा ताण होण्याची शक्यता असते असं मला म्हणायचंय. हा जो दास्य भाव आहे, या दास्य भावाच्या वेळेला हा संकोच झडझडून नाहीसा झालेला असतो, त्याचा संबंधच उरलेला नसतो. आणि असं जेव्हा होतं तेव्हा हे दास्य निर्माण होतं. या दास्यामध्ये श्रवण तर अभिप्रेत आहेच, तो सतत सातत्याने श्रवण करणारा तर आहेच, तो कीर्तन करणारा तर आहेच. जो दास आहे तो श्रवण करणारा असतो, दास आहे तो कीर्तन करणारा असतोच, स्तुती स्तवन करणारा असतोच. तो विष्णू हो स्मरण अजून कॉम्पॅक्ट एका छोट्या शब्दात त्यांचं नाम घेणारा असतोच. जो दास असतो तर तो अनुभव घेण्यासाठी म्हणून ध्यानाला बसणारा असतोच, आणि ध्यानात तो अंतरंगतेने अनुभव घेत असतोच. तो बाहेर देखील पूजा विधान करत असतो, बाह्य वर्तनात पूजा विधान त्यांनी बसवलेलं असतं त्याच्या इंद्रियांना वळण म्हणून. आणि तो नमन, नम्रता, वंदन या गोष्टींचा देखील अंगीकार करणारा असतोच. जो दास आहे त्यांनी या आधीच्या सगळ्या गोष्टी पुरेपूर मुरवलेल्या असतात, म्हणून तो दास झालेला असतो. त्या खेरीज जो दास होतो, या गोष्टी पुरत्या मुरण्याच्या आधीच जो दास्यत्व करतो, त्याचं दास्यत्व काही काळ राहतं आणि नाहीसं होतं. तो फार काळ दास्यत्व करू शकत नाही. याच्यातल्या कोणत्या गोष्टी कमी असतील आणि दास्यत्व आहे असं जर असेल, ही स्वाभाविक नैसर्गिक अशा पद्धतीने विकसित झालेली गोष्ट आहे, आणि ती एकदा आली की जात नाही, उलट प्रगती करत करत तो तिथपर्यंत आलेला असतो. या दासत्वामध्ये देहाकडून प्रत्यक्ष झिजणं, झुकणं हे अतिशय गरजेचं आहे, सेवा करणं अतिशय गरजेचं आहे, पण त्याच्यामध्ये मनाचाही अंतर्भाव असणं गरजेचं आहे. ते मनापासून देखील होणं खूप गरजेचं आहे, ते बुद्धिपुरस्सर होणं देखील फार गरजेचं आहे. अशा प्रकारे दास्य भक्ती करणारे फार कमी क्वचित आढळून येतील, कारण दासाला देखील हम भी कुछ कम नाही असा सो कॉल्ड जे दास, त्यांना असा अभिमान असण्याची शक्यता असते. कारण दास्य भक्तीमध्ये स्वतःच्या ठिकाणी इतकी लीनता, नम्रता आणि कमीपणाचा भाव असतो, घेतलेला असतो, की तो जर ओढून ताणून घेतला असेल तर कधीतरी कधी न कधीतरी किंवा मधून अधून त्याचा स्फोट घडत राहण्याची शक्यता असते. तो ओढून ताणून नसावा, रामकृष्ण कसे दास होते, काली मातेचे निस्सीम दास म्हणून रामकृष्ण वर्तन करत होते. रामकृष्ण ज्या पद्धतीने दास होते त्या पद्धतीने तिथंच काम करणारे अन्य पुजारी का बरं दास नव्हते? याचं कारण ते नोकरी म्हणून दास्यत्व करत होते. राणी रासमणीकडे नोकरी म्हणून दास्यत्व करत होते, दुसरं काही करता येत नाहीये आणि उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ते दास्यत्व करत होते. ते एकच पुजारी नव्हते राणी रासमणींकडे, अनेक पुजारी ठेवलेले होते. आणि रामकृष्णांबद्दल तर तक्रारी येत असत की हा नीट आपलं काम करत नाही, पूजेमध्ये तासनतास वेळ घालवतो, भक्त येतात तेव्हा देव तयार देखील नसतो, याला इतका वेळ लागतो की लोक यायला सुरुवात होतात पण याची पूजा संपत नाही. अनेक प्रकारांनी तक्रारी मथुरा बाबूंकडे म्हणजे राणी रासमणींचे जावई त्यांच्याकडे यायला सुरुवात झालेली होती. आणि इतर पुजारी बघा, वेळच्या वेळेला सगळं करायचं आवरायचं, उगीच फापट पसारा नको, वेड्यासारखं काही नको, अशा प्रकारचा एक भाव. दास होणं ही सोपी गोष्ट नाहीये. जो दास होऊ शकला, कारण दासांचा प्रतिनिधी म्हणून मारुती रायांचं वर्णन केलेलं आहे, मनोजीवम, त्यांनी मन जिंकलेलं असलं पाहिजे. मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम, त्यांनी इंद्रिय जिंकलेली असली पाहिजे तर दास्यत्व होईल. बुद्धिमताम वरिष्ठम, बाकी काही जमत नाही म्हणून दास्यत्व, असा प्रकार नाहीये. सगळा विषय नीट लक्षात आलेला आहे. श्रवणाचा विषय दासाच्या लक्षात येतो, कीर्तनाचा विषय दासाच्या लक्षात येतो, तो विष्णोः स्मरण याच्यात दंग होऊन गेलेला असतो, तो ध्यानात एकरूपता साधत असतो आणि मग तो बाह्य उपचार अर्चन करत असतो, वंदन करत असतो. अशा सगळ्या अंगांनी परिपूर्ण होणारी स्थिती आहे दास्यत्व ही. म्हणून ज्याला दास्यत्व करायला मिळतं त्या दास्यत्वाला धरून तो जर सर्वांच्या ठिकाणी नम्र झाला तर सद्गुरूंशी त्याचं सख्य होतं. त्याच्या पुढे जी सख्य भक्ती आहे ती सख्य भक्तीने खूप काळ त्यांनी सद्गुरूंचं दास्यत्व केलं म्हणून त्याला सद्गुरु मित्र मानतात, सखा मानतात असं होत नाही. दास्य करता करता व्यापक परमात्मा भावाची इतकी सेवा त्याला करावीशी वाटते की सद्गुरु त्याला आपला बोध प्रदान करण्यासाठी म्हणून योग्य पात्र समजतात, योग्य व्यक्ती समजतात. म्हणून दास्य भक्ती ही फारच अंतरंग गोष्ट आहे. दास आणि अहंतेनी भरलेला असा होऊ नये, पण दास्यत्व देखील नीट मार्गाने जर गेलं तर जीवन रामकृष्णांसारखं झाल्याखेरीज राहत नाही. पावसला मामा पडवळ होते, दास्य भक्ती कशी तर ते त्यांच्याकडे पाहून समजायचं. आपल्यापैकी निदान 50% लोकांना तरी ते माहीत असतील इथं आत्ता असलेल्या. सकाळी उठून सेवेकरी जे जे विधी करतात ते सगळे विधी मामा पडवळ धावून धावून करत असत सेवेकरी असताना. तेवढं झाल्यानंतर सेवेकरी विश्रांतीला जातात, मग वाढपी वाढप्याचं काम करतात, मामा पडवळ तिथेही उभे राहायचे, स्वयंपाकघरात मदतीला जायचे, झाडण्याचं कामही करायचे. तिथं गडी ठेवलेले आहेत ते सतत झाडत असतात, पण जर वेळ मिळाला तर केरसुणी हातात घेऊन ते झाडत देखील असत. जर कोणी लोक आले तर त्यांना घेऊन बसत असत, थोडस नाम वगैरे घेत असत. आणि एवढं करत असताना त्यांचा महिमा, दासाचा महिमा लोकांना कळेल असं होत नाही, तेव्हा दासाची खरी परीक्षा लागते. कारण दासाला तुच्छतेने लोक बोलत असतात, हा गडी आहे, सेवक आहे, नोकर आहे, काय आहे कळत नाही, दास्य करतो म्हणजे. आणि तो अंतरंगतेने सद्गुरूंची सेवा करत असतो, अशा वेळेला अहंता बाहेर येते आणि तीव्र तीक्ष्ण बोलून डंख मारायची शक्यता असते. रामकृष्णांच्या ठिकाणी ती गोष्ट घडत नसे. म्हणून परमार्थ खऱ्या अर्थाने वैचारिक बनतो दासाच्या ठिकाणी. त्याच्या देहाच्या अंगा उपांगातून तो पाझरायला सुरुवात होते. मात्र दास म्हणजे अशा रीतीने दास्य करणारा हे जसं आहे हे खरंच आहे, पण अनेक अंग उपांग दास्यत्वाची आहेत. सद्गुरूंची सद्गुरूंना अपेक्षित अशा भावानी सेवा करणं म्हणजेही दास्यत्व आहे. त्याच्याकरता सद्गुरूंच्या जवळ सतत राहायला लागतं असं नाही. रामायणामध्ये फार गोड प्रसंग आहे की लक्ष्मणाला रामचंद्र म्हणत होते की मी आणि सीतामाई आम्ही जाऊ. सीतामाई म्हणाल्या की जिथं रामचंद्र तिथं मी. पत्नीचा दुसरा धर्म नाही, पण तुझ्यावर हे बंधनकारक नाही, तू येऊ नयेस. तेव्हा लक्ष्मण असं म्हणाला की मला दुसरं तिसरं काही माहिती नाही, हे चरण जिथं असतील तिथं लक्ष्मण असणारच. लक्ष्मणाने फार उत्तम दास्य केलं. पण नंतर कैकेयीने मागितलेल्या वराप्रमाणे भरत आजोळी गेलेले होते. त्यांना पाचारण करण्यात आलं. त्यांना रामचंद्रांच्या राज्याभिषेकापासून ते वनवासापर्यंत सगळी हकीकत सांगण्यात आली. दशरथ राजांचा म्हणजे पित्याचा मृत्यू झालेला होता. रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण वनात निघून गेलेले होते आणि तू आता पित्याच्या आज्ञेप्रमाणे आईनी जरी वर मागून घेतला तरी ते त्यांनी तो वर मान्य केला म्हणजे पित्याची आज्ञा आहे, अशा प्रकारचं आर्ग्युमेंट भरतांसमोर ठेवलं गेलं. त्यांनी राज्यावर बसायला नकार दिला. त्यांनी केवळ रामचंद्र तुला आई म्हणतात म्हणून मी तुझा वध करत नाही असं आपल्या स्वतःच्या आईला सांगितलं. जिथं प्रभू असतील तिथं प्रभूंचा सेवक असला पाहिजे अशी भूमिका घेतली आणि ते स्वतः दोन गोष्टी, एक तर रामचंद्रांना परत आणणं किंवा रामचंद्रांबरोबर वनात जाणं अशा उद्देशाने रामचंद्रांकडे गेले. रामचंद्रांनी त्यांना समजावून सांगितलं की वडिलांच्या राज्याचं रक्षण करणं आणि रामाचं राज्य आहे असं तू म्हणत असलास, तसा तुझा भाव असला तर मी वनात चाललेलो आहे, वनवासातून परत आल्यानंतर तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल देखील, पण वडिलांचं आणि रामाचं प्रभूचं राज्य राखण्यासाठी, उत्तम चालवण्यासाठी तू परत जा असं सांगितलं. भरताने ते मान्य केलं. प्रभूंची सेवा म्हणून अयोध्येच्या बाहेर एक नगराच्या बाहेर आश्रम करून राहिले. प्रभू परत येत नाहीत तोपर्यंत आपण ही अयोध्येत जाणार नाही अशी भूमिका घेतली. मात्र राज्यकारभारात कुशल होते, प्रभूंची इच्छा होती, म्हणून राज्य मात्र सांभाळलं. आश्रमात राहून तिथं विचार विनिमय करता सचिवांना बोलून, सुमंतांना बोलून राज्य मात्र उत्तम रीतीने प्रभूंची सेवा म्हणून सांभाळलं. हाही दास्य भक्तीचा नमुना आहे. प्रत्यक्ष सेवा करणं अथवा त्यांची जी इच्छा आहे त्याप्रमाणे करणं ही दास्य भक्तीच आहे. एकदा स्वामीजी स्वरूपानंदांना असं म्हणाले की मामा जशी सेवा करतात तशी सेवा माझ्या हातून घडली नाही. कारण मामा पडवळ एकदा असं झालं की स्वामीजी असताना तेही वेंगुर्ल्याहून तिथे आलेले होते. तर सकाळी पहाटेच उठून त्यांनी झाडलोट केली, शेणाचा सडा सारवण केलं, रांगोळी घातली आणि स्वामीजी पहाटे उठून नेहमीप्रमाणे ध्यानाला बसलेले होते. स्नान झालं, खाली येऊन पाहिलं तर मामांनी हे सगळं केलेलं होतं. स्वामीजी स्वरूपानंदांना म्हणाले की अशी सेवा काही मला आतापर्यंत जमली नाही. प्रकृतीमुळे असेल किंवा मी शहरात राहतो म्हणून असेल, काय आड आलं कळलं नाही, पण अशा प्रकारची सेवा करावी हे कधी मला समजलं सुचलं नाही आणि माझ्या हातून अशी सेवा कधी झाली नाही. तेव्हा स्वरूपानंद स्वामीजींना असं म्हणाले, स्वामीजी सांगत असत की तुम्ही जी ज्ञानेश्वरी सांगता ती माझी सेवाच आहे. म्हणून ही सेवा किंवा दास्य वेगळ्या वेगळ्या पातळीवर अंतरंगतेनी असं घडत असत. ही दास्य भक्ती अतिशय सावधपणाने प्रेम राखून करावी लागते. कारण दास्य करत असताना प्रकृती संघर्ष हा असू शकतो. सद्गुरूंची प्रकृती, संतांची प्रकृती आणि दास्य करणाऱ्याची प्रकृती याच्यामध्ये काही एक भेद संभवतो. तेव्हा सद्गुरूंची जी प्रकृती आहे तर त्या प्रकृतीचीही सेवा करणं, सद्गुरूंची सेवा करण्याच्या ती गोष्ट आलीच, प्रेम राखून सेवा करणं. समर्थ असं म्हणतात की पडेल ते काम करावं आणि कुठं न्यून राहू नये हे पाहणं हे दासाचं काम असतं. सेवेचं काम असतं. सेवक असं म्हणू शकत नाही की मी माझं काम नीट करीन, मला समजते की तिथली व्यवस्था नीट नाही, पण त्यांचं ते बघून घेतील किंवा ते ठरवतात ते बघतील, आम्ही आमचं आपलं व्यवस्थित करतोय, असा असा सेवकाचा भाव नसावा. जर काही लक्षात आलं तर तिथं जाऊन तेही दूर करणं हे सेवकाचं काम असतं. दुसऱ्या सेवकांना उघडं पाडणं हे सेवेमध्ये अमान्य आहे. तक्रारी करणं हे सेवेमध्ये अमान्य आहे. सेवेमध्ये राजकारण घडणं अमान्य आहे, जे श्रीधर स्वामींच्या बाबत झालं गडावर. न्यून राहू नये ही सेवकाची जबाबदारी आहे. स्वामी कार्यामध्ये, प्रभू कार्यामध्ये, परमेश्वर कार्यामध्ये देवाचं अथवा सद्गुरूंचं वैभव वाढवणं यथाशक्य हे सेवकाचं काम असलं पाहिजे. समर्थांनी असं म्हटलं की मठ माड्या मंदिर याचे जीर्णोद्धार करावेत जर शक्य असेल तर. हे सेवेमध्येच येतं, दास्यामध्ये येतं. सर्व सोयी उपलब्ध करून द्याव्यात आणि सर्व सोयी पुरवणारा सेवक आपण असावं असं सेवकाला वाटावं, दासाला वाटावं. गुरु गुरु भक्त गुरूंचं घर, गुरूंचं कार्य चालतं ते ठिकाण, या सर्व ठिकाणी अति सादर राहून दास्यत्वासाठी तत्पर असावं असं समर्थ म्हणतात. गुरूंच्या बाबत दास्यासाठी तत्परता असते, गुरु भक्तांचं दास्य करण्यासाठी देखील तत्परता असते, असावी. प्रेम असावं, सौहार्द असावं. प्रकृती बाजूला सारून आत परमात्मा पाहण्याची दृष्टी असावी ती पादसेवनाने मिळते. पूर्वतयारी स्वतःची साधना असावी आणि दास्यत्व असावं. आणि गुरूंचं कार्य जिथं चालतं ते ठिकाण गुरूंचं निवास ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ओव्या आपण वाचणार आहोत फार बहार आहे. या सर्व ठिकाणी कसं अतिशय सादर असावं तत्पर असावं. समर्थ म्हणतात की जयंत्या महोत्सव असे होतात. तिथं आतिथ्य करावं, अडचण निवारण व्हावी, गुरुवैभव वाढवावं. आणि हे सर्व करत असताना आपण नीच दास्यत्व करत असावं. नीच हा शब्द इतरांकरता आहे, लक्षात घ्या, दासाकरता नाहीये. इतर नीच समजतात, जे आपल्या स्वतःला दास समजत नाहीत ते दासाला नीच समजतात, म्हणून नीच दास्यत्व असं म्हटलेलं आहे. एरवी दास्यत्व नीच नाहीये, ते सर्व प्रकारांनी करावंच करावं, त्याच्यामध्ये नीचता नाहीये. सद्गुरूंची वैयक्तिक सेवा करावी असं देखील समर्थांनी सांगितलेलं आहे. जे जे लागेल ते पुरवावं, काही कमी पडू देऊ नये, सर्व पुढं होऊन करावं. आणि इतकं करून देखील देह श्रमतो मन थकत, अशा वेळेला देखील मृदूच असावं असं समर्थ म्हणतात. कारण दास्यत्वामध्ये आराम नाहीये, दास्यत्वामध्ये प्रतिष्ठा नाहीये, सो कॉल्ड प्रतिष्ठा दास्यत्वामध्ये नाहीये. म्हणून इतकं दास्यत्व केल्यानंतर समर्थ असं म्हणतात की वचने बोलावी करुणेची, नाना प्रकारे स्तुतीची, अंतरे निवती सकळांची ऐसे वदावे. सर्व अंगाने पूर्ण दास्यत्व झाल्यानंतर करुण वचन त्याच्या मुखातून येत राहावं. जर अंतरंगता असेल दास्यत्वामध्ये तरच येईल, नाहीतर कठोर वचन येईलच येईल. वचने बोलावी करुणेची, नाना प्रकारे स्तुतीची, अंतरे निवती सकळांची ऐसे वदावे. दास्यत्वानी सद्गुरूंची आणि सद्गुरूंच्या कार्यामध्ये असणाऱ्या सकळांची अंतःकरण निवतील अशा प्रकारे वदावे. वदावे बोलावे हे प्रगटीकरण आहे, पहावे देखील तसंच. दृष्टी जळजळीत आणि वदावे असं होऊ नाही शकत. वदावे जेव्हा म्हणतात तेव्हा ते प्रगटीकरण आहे. मग हाताचं काम, डोळ्याचं पाहणं, कानाचं ऐकणं, हावभाव, कटाक्ष आणि बोलणं या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत होतील. अशा प्रकारचं दास्यत्व समर्थांनी वर्णन करून सांगितलेलं आहे. हे चार समास अशा करता पाहिले की अर्चन वंदन दास्य, पादसेवन अर्चन वंदन दास्य याची मूळ संकल्पना समर्थांनी परमार्थाच्या वाङ्मयात ठिकठिकाणी प्रगट झालेली आहे, पण समर्थांच्या या दासबोधामध्ये एकत्रित रीतीने सगळं आलेलं आहे. म्हणून अशा प्रकारे ते पादसेवन वंदन दास्य अर्चन हे लक्षात घेऊन आता पुढच्या वेळपासून आपण ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ओव्या पादसेवन अर्चन वंदन दास्य याच्यावर एकत्रित रीतीने पाहणार आहोत. हे वेगवेगळं नाही, कारण ज्ञानेश्वर महाराजांनी वंदन लिहिलेलं आहे, त्याच्या पाठोपाठ दास्य लिहिलेलं आहे, अशा प्रकारे खूप वेगळं निरूपण असं नाहीये. पण ते एकत्रित निरूपण ज्या ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरीत आलेलं आहे ती सगळी ठिकाणं आपण पाहणार आहोत. त्या तऱ्हेचा क्रॉस सेक्शन आता पुढच्या वेळपासून आपला सुरू होईल. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत.
ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति।